भाग 11 पापासाठी बलिदान. लेवी याचा चौथा अध्याय 27 ते 35 वचन. योहान याचा पहिला अध्याय आणि 29 वचन. मोशेने वेळेस एक जण चुकना परमेश्वराविरुद्ध तर त्याला एक मेंढरू अर्पण करूला लाग. परमेश्वराला मेंढरूना अर्पण करत सतत त्याने वशेसाठी मरता. अर्पण सतत मेंढरांना आठवण दे, कारण परमेश्वराने आज्ञा तोडत त्याने विरुद्ध पाप करत कारण चूक होती. मेंढरांना अर्पण बली करणं एक चिन्ह होता. मोठी खबर, महान बलिदान होणार. आहा, परमेश्वराने प्रेमळ पुत्राला बलिदान करूला. परमेश्वराने सारा मा योजना करी.